आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाख प्रॉपर्टी कार्डांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं वितरण, नागपूरच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांना करणार संबोधित। मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी एकच तिकीट वापरता येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यात यशस्वी चर्चा। आणि नागपूर इथं 20 ते 22 जानेवारी दरम्यान जागतिक पशु आहार शास्त्र परिषद आणि भव्य प्रदर्शनीचं आयोजन, परदेशातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन सत्र देखील होणार। स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्डाचं वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमात देशभरातील 10 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 50,000 हून अधिक गावातील 65 लाख ई प्रॉपर्टी कार्ड पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात आली। यावेळी पंतप्रधानांनी ठिकठिकाणच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला। यात नागपुरातील रोशन पाटील यांच्यासोबत पंतप्रधानांनी संवाद साधला।
स्वामित्व योजना का कार्ड, मालमत्ता पत्रक, ये सारी गतिविधि का आपको संबंध कैसे आया, कैसे मिला और इससे क्या आगे फायदा हुआ?
सर, मुझे स्वामित्व कार्ड जब से मिला तब मैं उस पे लोन ले पाया। पहले सर लोन नहीं मिलता था, मेरे घर में मतलब बड़ा घर है, पुराना बड़ा घर है गांव में, तो प्रॉपर्टी कार्ड होने से मुझे लोन मिल पाया। सर, मैंने बैंक से 9 लाख रुपए का लोन लिया और उस पैसों से कुछ पैसों से घर बनवाया है सर, और कुछ पैसों से खेती में सिंचाई का साधन किया, उससे सर मेरा फसल बढ़ गया और आमदनी भी बढ़ गई। अभी तो सर 3 फसल होती और अच्छा खासा मतलब प्रॉफिट भी हो जाता है सर खेती से।
नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये रोशन पाटील या लाभार्थ्यांनी पंतप्रधानांनी संवाद साधल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की पंतप्रधानांनी मराठीत आमच्याशी संवाद साधला ही आमच्यासाठी नशिबाची गोष्ट होती। स्वामित्व योजनेअंतर्गत भूमिलेख कार्यालयाकडून आपल्याला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात आलं आणि कर्ज प्रक्रिया सुद्धा सहजरित्या झाली, त्यामुळे मला माझा कृषी व्यवसाय वाढवता आला अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली। स्वामित्व व्यतिरिक्त उज्ज्वला, आयुष्मान भारत, किसान समृद्धी योजना यासारख्या योजनांमुळे सुद्धा आपल्याला फायदा झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। राज्यातील 15,000 गावांमध्ये पहिल्या चरणामध्ये लोकांना आपल्या संपत्तीचं मालक होण्याची संधी प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून मिळणार असून याद्वारे त्यांना शासकीय योजना कर्ज घेण्यासाठी सोयीस्कर जाईल असं बावनकुळे यांनी या कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं। मिळकत पत्रिका प्रॉपर्टी कार्ड मिळणं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। या योजनेची सुरुवात महाराष्ट्रातील मोजा सोनोरी तालुका पुरंदर इथून झाली आहे। याची दखल केंद्र शासनानं घेतली। ही योजना फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता याचा फायदा संपूर्ण देशातील लोकांना झाला पाहिजे ही भूमिका केंद्र सरकारनं घेतली ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे। वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना आज स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकत पत्रिका मिळाली असून स्वामित्व योजना ही नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेची हमीच आहे असं प्रतिपादन राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं। यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांचं निर्धारण होऊन मालकी हक्काची सनद मिळाली आहे, यामुळे जमिनीशी संबंधित वाद त्वरित निकाली लागतील असं प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सनद वाटप कार्यक्रमाचं थेट प्रसारण गडचिरोलीमध्ये करण्यात आलं। पंतप्रधान स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनींचं सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरत असून स्वामित्व योजनेच्या माध्यमातून आज देशातील 50 लाखांहून अधिक घरमालकांना मिळकत सनदेचं ई वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आलं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सनद वाटप कार्यक्रमात कळमेश्वर येथील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वितरित करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देश विदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 118 भाग आहे। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच एआयआरचे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल एपवरून प्रसारित केला जाणार आहे। याशिवाय हा कार्यक्रम एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवरूनही थेट प्रसारित केला जाणार आहे। राज्यातील जवळपास 4,000 अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। गेल्या महिन्यात 100-150 अर्ज आले होते तर उर्वरित अर्ज या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या। गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातील किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक मंच विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
माननीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या नेतृत्वात मुंबईच्या ट्रान्सपोर्टेशनचा सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. आतापर्यंत मेट्रो बेस असे सगळे आपले ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण प्लॅटफॉर्मवर आणले होते. आपली सबर्बन रेल्वे देखील त्याच्यावर आणणं गरजेचं होतं, कारण ती आपली मुंबईची लाईफलाईन आहे. आज त्यालाही मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या लोकांना सगळ्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एका प्लॅटफॉर्मवर एका तिकिटावर त्या ठिकाणी वापरता येतील. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या प्रकारचं इंटिग्रेशन करण्याची सुरुवात आज आम्ही या ठिकाणी केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील महाराष्ट्रात होत असलेल्या पायाभूत सुविधा यामधील गुंतवणुकीबद्दल यावेळी माहिती दिली.
हा जो इनिशिएटिव्ह ले रहे ये माननीय मुख्यमंत्रीजी का बहुत बड़ा इनिशिएटिव है कि मुंबई तक को इस तरह से एक सुविधा है. मैं केवल उसमें दो चीजें जोड़ना चाहूंगा. मुंबई में जो लोकल ट्रेन है इसमें आज करीब करीब 3,500 सर्विसेज, इसको कम से कम 10% एक्स्ट्रा बढ़ाने के लिए 300 सर्विसेज एक्स्ट्रा बढ़ाने के लिए 72,107 करोड़ रूपीज का इन्वेस्टमेंट रेलवे अभी कर रही है. और पूरे महाराष्ट्र में रेलवे का इन्वेस्टमेंट अभी 1,70,000 करोड़.
या एप्लिकेशनवर लोकांना आपल्या प्रवासाची आखणी करता येईल, तसंच सर्वात जवळचं स्थानक आणि प्रवासाच्या साधनाची माहितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्यांना मिळू शकेल. या मंचाद्वारे लाखो मुंबईकरांचा प्रवास सुकर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशु आहार शास्त्र विभागातर्फे तसंच पशु आहार शास्त्र संघटना बरेलीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पशु आहार शास्त्र परिषद वानाकॉन 2025 आणि भव्य प्रदर्शनीचं आयोजन महाविद्यालयात दिनांक 20 ते 22 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. या परिषदेमध्ये हवामान बदलाचा परिणाम, पशु पोषणात होणारे बदल तसंच उपजीविकेचं साधन म्हणून पशुपालन या विषयांवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहेत. यामध्ये देशभर भारतातील नामांकित संस्थांचे शास्त्रज्ञ, कृषी आणि पशुवैद्यक विद्यापीठांमधील प्रतिनिधी तसंच भारतीय कृषी संशोधन संस्थेतील तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ असे 500 अधिक शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, उद्योग प्रतिनिधी, पशुवैद्यक, पशुपालक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी होणार असून अमेरिकेतून कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ मॅगफेडन, श्वान आहार तज्ञ डॉ अविनाश देशमुख, कुक्कुट आहार तज्ञ डॉ अजय भोयर यांच्यासोबत फ्रान्समधील उंट आहार शास्त्रज्ञ डॉ बर्नार्ड फाये, कुक्कुट पालन तज्ञ आणि सार्कचे प्रतिनिधी डॉ युनुस अली आणि इथिओपियाचे कृषी महासंचालक डॉ कदिये यांचा समावेश आहे. तरुणांमध्ये अफाट ऊर्जा असून यूथ पार्लमेंट जीवनात दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे राज्यपाल निमित्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ समय बनसोड यांनी केलं. विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या वतीनं विधानभवन इथं आज राष्ट्रीय युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विदर्भात आज नागपूर आणि गडचिरोली इथं सर्वात कमी किमान 14 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वामित्व योजनेअंतर्गत 65 लाख प्रॉपर्टी कार्डांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं वितरण, नागपूरच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.